ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
नमस्कार मुलांनो, आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत आणि गोष्टीचं नाव आहे बाबांचा मिशा. काय मुलांनो, हसू आलं का गोष्टीचं नाव ऐकून? हो, खरोखरच बाबांचा मिशा. इथं अनु नावाची एक मुलगी आहे आणि ती आपल्या बाबाच्या मिशाच्या विषयी काही माहिती सांगणार आहे. तर चला तर आपण गोष्ट ऐकूया. तशा अनुला बाबाच्या खूप गोष्टी आवडतात, जसं की बाबानं केलेला आकाशकंदील, त्यानं तळलेली कांद्याची भजी, त्यानं केलेलं कागदाचं कासव, शिवाय तो उड्या मारत जिने चढतो, मामा बरोबर कुस्ती खेळतो, पाहुणे आले की सगळ्यांना खूप हसवतो. ते सगळंच अनुला आवडत. पण तिला सगळ्यात जास्त काय आवडतंय माहित आहे? हा, बाबाचा मिशा. रोज सकाळी बाबा दाढी करतो. अनु शेजारी बसते आणि मन लावून बघते. आपली छोटीशी कात्री दोन बोटामध्ये पकडून आवाज करत बाबा आपली मिशी कातरतो. आणि त्याच वेळेला अनु म्हणते,
आता इकडे थोडस आणि तिकडे थोडस त्या बाजूला.
आ बाबा, छोटी नाही करायची मिशी, कट्टी करीन मग.
बाबा आंघोळ करून येतो. अनु छोट्याशा कंगव्यानं त्याच्या मिशा नीट विंचरते. मग त्यांची दोन्ही टोकं बोटांच्या चिमटीत पकडून वळवते. बाबांच्या मिशा मस्त आकडेबाज होतात.
हा झालं, आता विस्कटायच्या नाहीत त्या, सांगून ठेवते.
अनु बाबाला बजावते. अनुला नेहमी वाटतं की बाबांना
झकास अंगरखा घातला, डोक्यावर लाल चटूक पगडी घातली आणि तो घोड्यावर बसला तर कसला दिसेल. कमरेला तलवार, एकदम मावळाच मिसमाळा.
अनुला खरं म्हणजे मिशावाली सगळीच माणसं आवडतात.
वर्गातल्या तुतीच्या म्हणजे स्मृतीच्या बाबाच्या मिशा केवढ्या जाड आहेत. त्या विंचरायला भला मोठा थांबा लागत असेल. तुझीचा बाबा टेनिस मस्त खेळतो. खरं म्हणजे त्यानं कुस्ती खेळायला पाहिजे. असा तुरेदार फेटा डोक्याला बांधला आणि खांद्यावर गदा घेतली तर तो कसला भारी दिसेल. साहिलच्या बाबाच्या मिशा अगदी बारीक, त्या इतक्या छान कातरनं कसं काय जमत आहे त्यांना, कोण जाणे बाबा. त्यानं मोठी काळी हॅट घातली, मोठा काळा कोट चढवला आणि काळा चष्मा घातला तर तो TV वरच्या मालिकेतला गुप्त पोलीस असतो ना, वाईट चोराला पकडून देणारा, अगदी त्याच्यासारखा दिसेल. शेजारच्या घरात राहणाऱ्या आजोबांची मिशी सगळ्यात बेस्ट. आकाशातला चिमुकला काळा पांढरा ढग त्याच्या नाकाखाली राहायला आलाय असं वाटतं. त्या ढगामागे त्याचं तोंड लपून जात, त्यांना खाता कसं येत असेल.
अनुला आजोबांची काळजीच वाटते. अनुला प्रश्न पडतो,
माझ्या नाकाखाली का मिशा उगवत नाही?
मग ती रोज अंघोळी आधी हातावर साबणाचा चिक्कार फेस करते आणि नाकाखाली तर्हे तर्हेच्या मिशा चिकटवते आणि म्हणते,
माझी मिशी सगळ्यापेक्षा मस्त आहे, पांढरीशुभ्रा मऊमऊ आहे की नाही छान,
अशी ती खुश होऊन म्हणतच असते। तर मुलांनो, आवडली ना गोष्ट तुम्हाला?
Thank you.